नमस्कार, मी परांजपे कॉल सेंटरवरून बोलतोय. परांजपे कस्टमर केअरवरून बोलतोय सर. मी सर मी काल कॉल केला होता आमच्या, मी तुम्हाला ब्लूरेचं ब्राउचर सेंड केले आहेत, तुम्ही बघितले का सर? सर मी अभय बोलतो कॉल सेंटर. हां सर, ते आमच्या साईड एक्झिक्युटिव्ह आहेत ऍक्च्युली. साईडवर सर त्याच्याकडे ब्राउचर असतात सर, ते तुम्हाला त्याने केले असेल सर, राईट? हां यस सर. सर तिकडे तुम्हाला सांगतो मी सर, तिकडं जे ओरियन आहे तिकडे तुम्हाला 65 लाख स्टार्टिंग आहे. जर तुम्ही आता एवढ्या वेळ जर व्हिजिट करून येत आहेत सर आणि जर तिकडे बुक करताय तर तुम्हाला बेस्ट ऑफर आणि निगोशिएशन होईल सर. तिकडे तुम्हाला चांगली ऑफर भेटतील सर. सर त्या ऑफर आमचे जे साईट एक्झिक्युटिव्ह आणि आमचे मॅनेजर साईट मॅनेजर ते ठरवू शकतात सर. त्या डिटेल्स आमच्याकडे नसतात सर ऍक्च्युली. तुम्ही व्हिजिट करू शकता ना सर साईटला? सगळ्यांना ते म्हणजे तुम्ही जेव्हा तिकडे आमची ऍक्च्युली सर इव्हेंट होता सर मागच्या 2 आठवड्यापासून ऑप्शन अनलिमिटेड नावाचा. तो इव्हेंट संपला बट आम्ही त्याचं ऑफर कंटिन्यू नव्हतं, आम्ही नवीन ऑफर दिले सर आता कस्टमर्सला जे ठरवू नाही शकले आमच्या एकदा. त्यांच्यासाठी आम्ही दुसऱ्या नवीन स्पेशल ऑफर देतो जे ऑनलाईन बुकिंग करायचे त्या साईटवर जाऊन. त्या बुकिंग पत्र तेव्हा जे जातील आणि बुक करेल तेव्हा त्यांना सांगायचं सर की कुठली ऑफर देतात. सर मी तुम्हाला सांगतो, ओरियन टॉवरचं पोझिशन तुम्हाला 2024 मध्ये भेटेल आणि T24 T25 पोझिशन तुम्हाला June 2023 मध्ये भेटेल. हो सर, हो सर. तुम्हाला हो सर सोसायटी ऍक्च्युली पण हे टॉवर नवीन कन्स्ट्रक्शन चालू त्यांचं. ऍक्च्युली हा टॉवर सर एक मिनिट 31 स्टोरी टॉवर आहे सर ते, सो त्यांना टाइम लागेल त्यांना सर. एक मिनिट सर तुम्हाला सांगतो सर ठेवा. सर लोक 31 स्टोरी आहेत हे सगळे सेम साईज म्हणजे लाईक 30-31 याच रेंज मध्ये सगळे टॉवर्स. 20+ टॉवर हॅन्डल आले सर आतापर्यंत कस्टमर्सला तिकडे. आता नवीन टॉवर लॉक केलं मी वर्षी, तर त्यांचं काम चालू आहे आता. हो सर, बिकॉज रेरामुळे सर. सर रेराची त्या डेटमध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करून द्यावं लागतं, त्यामुळे तो टाइम कसं असतो. हां तेच मग सर, रेरा आम्हाला एक डेट देतो, तुम्हाला या डेट मध्ये कम्प्लीट करावं लागेल, त्याशिवाय कसं हँड ओव्हर करू नाही शकत टॉवर. त्यामुळे आम्हाला त्या डेट द्यावं लागेल सर. हा नाहीये बट तेच ना मग त्या डेट तुम्हाला ते डेटवर भेटू शकतात सगळ्या. तुम्ही एकपुढे साईट व्हिजिट करा सर, आमच्या साईट एक्झिक्युटिव्हशी बोला, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती देऊ सर. तुम्ही काय जाऊ शकता सर, सांगू शकता का? हा ठीक आहे सर, मग मी तुम्हाला नेक्स्ट संडेला कॉल करतो इकडे रिमाइंड करण्यासाठी. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम सर, तुम्हाला मार्च मध्ये कॉल करतो. थँक्यू सर.